विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाच्या वाढत्या संख्येबाबत राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांनी काल संसदेत लक्ष वेधलं. कर्करोग नियंत्रणासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित कराव्यात अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सत्रात ही मागणी केली. ग्रामीण आणि वंचित भागांमध्ये वेळेवर निदान, त्वरित उपचार आणि सुविधा उपलब्ध करून देणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. कसबा मतदारसंघात स्वच्छतेच्या बाबतीत सुरू असलेलं काम कौतुकास्पद असून जाहिरात फलक मुक्त कसबा तसंच पुणे शहर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत असं आवाहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलं आहे. कचऱ्याची ठिकाणं स्वच्छ करून त्यांचं सुशोभीकरण करण्याचा उपक्रम आमदार हेमंत रासने यांनी हाती घेतला होता. त्याअंतर्गत नागनाथपार इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या राजमुद्रांच्या शिल्पांचं अनावरण काल करण्यात आलं. या कार्यक्रमात माधुरी मिसाळ बोलत होत्या. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं गुरुवारपासून संप पुकारण्यात आला आहे. या संपात पुण्यातल्या 340 परिचारिका सहभागी झाल्या असल्यानं रुग्णसेवा विस्कळीत झाली असून तातडीच्या वगळता अन्य नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीवर उपाय म्हणून ससून प्रशासनानं खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून परिचारिकांची मागणी केली आहे. आपत्कालीन रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया या नियमितप्रमाणे होत आहेत असं ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ येल्लप जाधव यांनी म्हटलं आहे. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. बालसाहित्य क्षेत्रात विपुल योगदान देणारे संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार, तर वसई येथील ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सिसिलिया कार्व्हालो यांची ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कविवर्य ग ह पाटील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार प्रदान सोहळा येत्या 5 ऑगस्टला पुण्यात होणार आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं 5 लाखांहून जास्त घरं, 28,93,000 कंटेनर्स, 1,000 अधिक भंगार दुकाने, सुमारे 1,500 बांधकाम स्थळे अशा विविध ठिकाणांची तपासणी केली आहे. त्यापैकी 3,431 स्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 624 नागरिक आणि आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करत 22,24,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कीटकजन्य आणि जलजन्य आजारांबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यावर देखील आरोग्य विभाग विशेष भर देत आहे. आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. दर आठवड्याला टाक्या आणि पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करावी. पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवावीत असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. पुणे शहराचा वाढत असलेला विस्तार आणि त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागावी यासाठी पुढील वर्षभरासाठी 21 टीएमसी पाणी पुणे शहराला द्यावं अशी मागणी महापालिकेनं पाटबंधारे विभागाकडे केली आहे. शहराला सध्याच्या वर्षासाठी लागणाऱ्या पाण्याचं अंदाजपत्रक पुणे महापालिकेनं तयार केलं असून त्यामध्ये ही मागणी करण्यात आली आहे. पुणे शहराची लोकसंख्या 84 लाख झाली असल्याचं या अंदाजपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे हे अंदाजपत्रक मान्यतेसाठी ठेवलं जाणार असून आयुक्तांच्या मंजुरीनंतर पाटबंधारे विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा 7 सुरू झाल्यापासून 578 जनावरांना लंपीची लागण झाली असून त्यापैकी 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शिरूर तालुक्यात प्रादुर्भाव वाढला असून शिरूरमध्येच 213 जनावरांना लंपीची लागण झाली आहे. जिल्ह्यामध्ये 6 फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे पशुपालकांच्या दारात उपचार करण्यात येत असल्याचं पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ अंकुश परिहार यांनी सांगितलं. पुणे शहरात वास्तव्य करणाऱ्या 16 बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये 15 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. महिलांना पुणे विमानतळावरून तर पुरुषाला मुंबई विमानतळावरून पाठवून दिलं जाईल. पुणे पोलिसांनी 16 जुलैपासून बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. बुधवार पेठ, शुक्रवार पेठ आणि आंबेगाव इथून 16 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यातील महिलांना मुंढवा येथील शासकीय महिला सुरक्षागृहात ठेवण्यात आलं होतं. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 30.2 तर किमान तापमान 22.3 दशांश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या आकाश साधारण ढगाळ राहून हलक्या पावसाचा अंदाज आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.